आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आगामी लोकसभा निवडणूक निष्पक्षपाती आणि भयमुक्त वातावरणात व्हावी असं काँग्रेसचं देशातल्या संवैधानिक संस्थांना आवाहन। अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या प्रमुख व्याजदरात सलग पाचव्यांदा बदल नाही। जगभरात ई कचऱ्याचं प्रमाण वाढत असल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांना चिंता। स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच। आणि महाराष्ट्रात नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज सकाळी भूकंपाचे धक्के। आगामी लोकसभा निवडणूक निष्पक्षपाती आणि भयमुक्त वातावरणात व्हावी असं आवाहन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देशातल्या संवैधानिक संस्थांना केलं आहे। नवी दिल्ली इथं आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते। निवडणूक रोखे व्यवहाराबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तपशील उघड झाला, त्यात 53 कोटी रुपयांचा निधी भाजपाला मिळाला असल्याचं आढळलं असून काँग्रेसला 11 कोटी रुपये रोख्यांद्वारे मिळाले आहेत। भाजपानं अद्याप काहीही कर भरलेला नाही, याबाबत यंत्रणा गप्प आहेत असं ते म्हणाले। मात्र दुसरीकडे काँग्रेसची खाती गोठवली आहेत, विविध यंत्रणांकडून विनाकारण नोटिसा जारी केल्या जात आहेत। एकूण काँग्रेसला निवडणूक लढवता येऊ नये याकरता विविध यंत्रणांचा वापर करून त्रास दिला जातोय असा आरोप त्यांनी केला। लोकशाहीचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं निवडणूक समान पातळीवर लढण्याची संधी काँग्रेसला मिळावी असं आवाहन खरगे यांनी केलं। काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते। निवडणूक आयोगानं केंद्र, सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना रेल्वे तसंच विमानतळांसारख्या सरकारी मालमत्तांवर सर्व अनधिकृत राजकीय भित्तीपत्रकं त्वरित हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत। देशभरात अशा अनेक ठिकाणी अनधिकृत राजकीय जाहिराती अजूनही प्रदर्शित केल्या जात असल्याच्या तक्रारी आपल्याकडे विविध स्तरातून येत आहेत असं निवडणूक आयोगानं राज्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे। देशातल्या सर्व बँकांनी सरकारी कामकाजाकरता आपल्या सर्व शाखा 31 मार्च रोजी खुल्या ठेवाव्यात असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत। चालू आर्थिक वर्षातच सरकारी व्यवहारांचा हिशोब पूर्ण करता यावा याकरता 31 मार्च रोजी बँका सुरू ठेवण्याची विनंती सरकारनं केली होती। त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेनं हे निर्देश दिले। तसंच या दिवशी सुरू राहणार असलेल्या बँकिंग सेवांबद्दल योग्य ती प्रसिद्धी द्यावी असं आरबीआयनं बँकांना कळवलं आहे। अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेनं प्रमुख व्याजदर सलग पाचव्यांदा 5.25 ते 5.5% या टप्प्यात कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय। फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या 2 दिवसीय बैठकीनंतर आज हा निर्णय जाहीर केला। मात्र महागाई कायम असूनही 2024 या वर्षात 3 व्याजदर कपात अपेक्षित असल्याचे संकेत या बैठकीत देण्यात आले। फेडरल रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षात डिसेंबरमध्ये अमेरिकी अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर 2.1% राहील असा अंदाज वर्तवलाय। यापूर्वी तो 1.4% राहील असा अंदाज वर्तवण्यात आला होता। जगभरात ई कचऱ्याचं प्रमाण वाढत असून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या पुनर्वापरात घट होत असल्यानं तो आणखी वाढेल अशी भीती संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांनी व्यक्त केली आहे। ई कचरा म्हणजे प्लग किंवा बॅटरीसह टाकून दिलेली उपकरणं असून यामध्ये मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक खेळणी, टीव्ही, मायक्रोवेव्ह ओव्हन, ई सिगारेट, लॅपटॉप, संगणक आणि सौर पॅनेल याचा समावेश आहे। यामध्ये इलेक्ट्रॉनिक वाहनांपासून निर्माण झालेल्या कचऱ्याचा समावेश नाही, तो वेगळ्या श्रेणीत येत असल्याचं संस्थेनं म्हटलंय। 2022 जगभरात सुमारे 62 दशलक्ष टन ई कचरा निर्माण झाल्याचं संयुक्त राष्ट्रांची आंतरराष्ट्रीय दूरसंवाद संघटना आणि संशोधन शाखेनं जारी केलेल्या अहवालात म्हटलंय। हा कचरा भरलेले ट्रॅक्टर्स एका मागोमाग उभे केले तर त्याची रांग संपूर्ण पृथ्वीला वेढा घालू शकेल एवढी मोठी असेल असं यात म्हटलं आहे। दिल्लीतल्या उच्च न्यायालयाच्या परिसरात दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया यासारख्या विशेष मदत आवश्यक असणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करणारा मदत कक्ष स्थापन करण्यात आलाय। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते आज या कक्षाचं उद्घाटन झालं. आजचा उपक्रम म्हणजे न्यायमूर्ती रवींद्र भट यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीच्या अहवालानंतर सुरू करण्यात आलेल्या मोहिमेचं पुढलं पाऊल आहे अशी माहिती सरन्यायाधीशांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू असून किरण जॉर्जनं आज झालेल्या सामन्यात जपानच्या टाकुमा ओबायशी याचा 61-21 असा सरळ सेटमध्ये पराभव करत उपउपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. दुसऱ्या एका सामन्यात प्रियांशु राजावत यानंही हाँगकाँगच्या ली चुप यी यू याचा 21-12, 21-15 असा पराभव करत उपउपांत्य फेरीत जागा मिळवली. याआधी सतीश कुमार करुणाकरन आणि आद्या वरियाथ यांनी मिश्र दुहेरीत मलेशियाच्या रॉय किंग याप आणि वलिरी सिओ या जोडीचा पराभव करत उपउपांत्य फेरीत प्रवेश मिळवलाय. किदंबी श्रीकांत आणि लक्ष्य सेन यांनीही आपले सामने जिंकून पुरुषांच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केलाय. श्रीकांतचा सामना उद्या मलेशियाच्या झी झिया ली यांच्याबरोबर होणार असून लक्ष्य सेनचा सामना तैवानच्या चिया हिसिन ली बरोबर होणार आहे. मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार कॅम्प्रियट मॅथ्यू हेडन यांचा पुरुष दुहेरीचा सामना उद्या इटलीच्या अँड्रिया वावासोरी आणि सिमोन बोलेली यांच्याबरोबर होणार आहे. बोपन्ना आणि त्याचा साथीदार सध्या दुहेरीत जगातल्या पहिल्या क्रमांकाच्या मानांकनावर आहेत. भारताचा दुसरा खेळाडू युकी भांबरी आणि त्याचा न्यूझीलंडचा साथीदार मायकल वेनस यांचा या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पहिला सामना अमेरिकेच्या ऑस्टिन क्रॅजिकेक आणि क्रोशियाच्या इवान डोडिंग यांच्याबरोबर उद्या होणार आहे. आज जागतिक वन दिन. वनांचा मानवी जीवनाशी असणारा संबंध, वनांवर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली तसंच जैवविविधता याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं जगभरात जंगल निर्मिती, संगोपन आणि संरक्षणाचा संदेश देणारे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागतिक वन दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पृथ्वीवरची सजीव सृष्टी आणि निसर्गाचं संतुलन अबाधित राखण्यासाठी वृक्षांचं संगोपन तसंच संरक्षण आवश्यक आहे असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्रात नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 6:09 सुमारास आधी 4.5 रिश्टर तीव्रतेचा एक धक्का बसल्यानंतर लगेच 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं 10 मीटर खोल असून हिंगोली, परभणी, नांदेड या तीनही जिल्ह्यातल्या गावांना भूकंपाचे धक्के जाणवले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 या परीक्षेतून गट अ आणि गट ब पदाच्या अर्हताप्राप्त उमेदवारांच्या तात्पुरत्या निवड याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेत. या उमेदवारांना 27 मार्चपर्यंत भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध आहे अशी माहिती आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे. होळीच्या सणानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विभाग 540 विशेष रेल्वेगाड्या चालवणार आहे. या गाड्या देशातल्या मुख्य स्थानकांदरम्यान धावणार आहेत अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली. यामध्ये गोरखपूर मुंबई या व्यतिरिक्त दिल्ली पासून पाटणा, भागलपूर मुझफ्फरपूर आणि कोलकाता ते पुरी या गाड्यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या दक्षता पथकानं काल मुंबईच्या घाटकोपरमधून 72,09,000 रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणी दिलीप नाथानी आणि अतुल नाथानी या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असून पंतनगर पोलीस या दोघांची चौकशी करत आहे. ईशान्य भारत आणि पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या डोंगराळ प्रदेशात येत्या 23 मार्चपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसंच पश्चिम बंगालच्या गंगेच्या खोऱ्यातला प्रदेश बिहार आणि झारखंडमध्ये तुरळक ठिकाणी आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, त्यानंतर पाऊस ओसरेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी लोकसभा निवडणूक निष्पक्षपाती आणि भयमुक्त वातावरणात व्हावी असं काँग्रेसचं देशातल्या संवैधानिक संस्थांना आवाहन. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या प्रमुख व्याजदरात सलग 5व्यांदा बदल नाही. जगभरात ई कचऱ्याचं प्रमाण वाढत असल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांना चिंता. स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच आणि महाराष्ट्रात नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज सकाळी भूकंपाचे धक्के. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.